आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकार आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करणार. 2025 खरेदी हंगामाकरता ऊसाला 3,550 रुपये प्रतिटन FRP अर्थात रास्त भाव देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. वेव्ज 2025 अर्थात पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद उद्यापासून मुंबईत सुरू होणार. प्रधानमंत्री करणार उद्घाटन. राज्य सरकारनं पीक विमा योजनेत केलेला बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून तो रद्द करावा अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी. आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सेवानिवृत्त. देवेन भारती नवे पोलीस आयुक्त. आगामी जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या राजकीय विषयसंबंधी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. जातीनिहाय लोकसंख्या पारदर्शीपणे समजावी आणि समाजात ऐक्य स्थापन व्हावं हा याचा हेतू असल्याचं वैष्णव म्हणाले. ऊसासाठी 2025 खरेदी हंगामाकरता 3,550 रुपये प्रतिटन FRP अर्थात रास्त भाव देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. हा भाव उत्पादन खर्चाच्या 105% अधिक आहे. याचा फायदा 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यात काम करणाऱ्या 5 लाख कामगारांना होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. शिलाँग ते सिलचर हा महामार्ग प्रकल्पाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी 22,864 कोटी रुपये खर्च येणार आहे. 166 किलोमीटरच्या या मार्गामुळे त्रिपुरा मणिपूर मिझोराम आणि आसाम बराक खोरं यांच्यातला संपर्क सुधारणार आहे. जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. यामुळे गरजू नागरिकांच्या प्रगतीसाठी धोरणं आखायला मदत होईल असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल आहे असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं घेतलेला जात जनगणनेचा निर्णय फसवा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. जनगणना कधी करणार याबाबत सरकारनं स्पष्ट खुलासा केलेला नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जातीय जनगणना करणं शक्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र ही घोषणा बिहारच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली की काय अशी शंका येते असं वडेट्टीवार म्हणाले. ही घोषणा हवेत विरून जाऊ नये, त्याची अंमलबजावणी व्हावी असंही ते म्हणाले. पहिल्या वहिल्या वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद 2025 उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेचा उद्देश माध्यमं मनोरंजन आणि डिजिटल नवोन्मेष क्षेत्रातली भारताची प्रतिभा अधोरेखित करणं तरुणांसाठी नवनिर्मितीच्या अभिनव संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना व्यासपीठ देणं असं आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
वेव्ज 2025 साठी स्वप्ननगरी मुंबई सज्ज झाली आहे. 15,000 वर्गमीटर परिसरात पसरलेल्या या भव्य परिषदेत माध्यमं मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्ती कंपन्या आणि या क्षेत्रात येऊ पाहणारी नवी प्रतिभा एकत्र येणार आहे. पहिला वहिला जागतिक माध्यम संवादही या परिषदेत होईल. याशिवाय सर्जक आर्थिक क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक वेव्ज बाजार आयोजित केला आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत देशभरात झालेल्या 32 क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसमधून निवडलेल्या स्पर्धकांचा क्रिएटोस्फिअर हेही वेव्ज परिषदेचं आकर्षण आहे. कला टू कोड या विषयावर आधारित भारत पॅव्हिलियन वेव्जमध्ये उभारलं आहे. याशिवाय विविध प्रदर्शनं दालनं सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही वेव्ज 2025 असणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे.
3.5 मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीया आज सर्वत्र साजरी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे पर्व सगळ्यांसाठी यश वृद्धी आणि प्रसन्नता घेऊन येऊ असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. महात्मा बसवेश्वर जयंतीही आज सर्वत्र साजरी होत आहे. समाजाप्रती महात्मा बसवेश्वर यांचा दृष्टिकोन आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही समाजाला मार्गदर्शक ठरत असल्याचं सांगत प्रधानमंत्री मोदी यांनी बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, उत्तम आरोग्य, सुखसमृद्धीनं संपूर्ण वर्ष जावो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या, तसंच महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं. राज्यात अक्षय तृतीयेला अनेक ग्रामीण तसंच दुर्गम भागात बालविवाह लावले जातात. हे विवाह रोखण्यासाठी विविध जिल्ह्यात मोहीम राबवली जात आहे. त्यात यवतमाळमध्ये होणारे 2 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं आहे. राळेगाव तालुक्यात गोपालनगर आणि दिग्रस तालुक्यात डोळंबा इथं हे बालविवाह होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाला मिळाली होती, त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारनं पीक विमा योजनेत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला बदल चुकीचा असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. हा बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे, म्हणून तो रद्द करावा आणि आतापर्यंत सुरू असलेली योजनाच पुन्हा लागू करावी, अन्यथा शेतकरी आणि काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. नैसर्गिक आपत्ती, हंगामातली प्रतिकूल परिस्थिती आणि काढणीपश्चात झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळत होती, ती पद्धतच सरकारनं योजनेतून काढून टाकली आहे आणि केवळ पीक कापणीच्या आधारावर नुकसान भरपाई देण्याची पद्धत अवलंबली आहे, असं ते म्हणाले. 1 रुपयात विमा ही पद्धत बंद करण्याऐवजी शासनानं विमा कंपन्यांवर दबाव आणून शेतकऱ्यांना रास्त नुकसान भरपाई कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे, असंही सपकाळ म्हणाले. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त झाले. फणसळकर यांनी 30 जून 2022 रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते भारतीय पोलीस सेवेच्या 1989 तुकडीचे अधिकारी आहेत. फणसळकर यांच्या जागी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागानं याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 53 वर्षांचे भारती 1994 तुकडीतले अधिकारी आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त या पदावर त्यांनी काम केलं आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा तपास करणाऱ्या दहशतवादी विरोधी पथकाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील महिन्याच्या 14 तारखेपासून ते आपला कार्यभार सांभाळतील, अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होणार आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेनं आयएससीई इयत्ता 10वी आणि आयएससी इयत्ता 12वीचे निकाल आज जाहीर केले. 2,50,000 अधिक विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती, तर 99,551 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. 10वीत 99.37% गुणांसह मुलींनी वर्चस्व राखलं, तर 98.84% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान 12वीच्या परीक्षेतही मुलींनी चांगली कामगिरी केली असून 99.45% मुली उत्तीर्ण झाल्या, तर विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 98.64% इतकं राहिलं. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकार आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करणार. 2025 खरेदी हंगामाकरता ऊसाला 3,550 रुपये प्रतिटन एफआरपी आता रास्त भाव देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. वेव्स 2025 अर्थात पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद उद्यापासून मुंबईत सुरू होणार. प्रधानमंत्री करणार उद्घाटन. राज्य सरकारनं पीक विमा योजनेत केलेला बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून तो रद्द करावा अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी. आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सेवानिवृत्त, देवेन भारती नवी पोलीस आयुक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.